चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश ऊस पिकाला रेड रॉट पासून वाचवण्यासाठी ऍडवायझरी जाहीर। रेड रॉटच्या हल्ल्यामुळे उत्तर प्रदेशाचे ऊस आयुक्त श्री संजय आर भूस रेड्डी यांनी अधिकारी आणि ऊस शेतकऱ्यांसाठी ऍडवायझरी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पिकाला रेड रॉट पासून वाचवण्यासाठी सांगितले गेले आहे। रेड रॉटला ऊसाचा कॅन्सरही मानले जाते। राज्यभरातील ऊस विभागाचे फील्ड अधिकाऱ्यांचा रोग प्रभावित क्षेत्रामध्ये बियाणांना बदलण्यासाठी मायक्रो प्लॅन तयार करणे आणि त्याला लागू करण्यासाठी सांगितले आहे। ऍडवायझरीमध्ये ऊसाचा कॅन्सर समजला जाणाऱ्या रेड रॉटला रोखण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जात को 0238 ला बदलून त्या जागी नवीन जात 08272 01 18 किंवा 98014 आदीची लागवड केली जावी आणि शेतामध्ये ऊस रोगाग्रस्त झाल्यावर त्यामध्ये ऊसाची लागवड न करता इतर पिकांबरोबर पीक चक्र पद्धती वापरली जावी।